श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। बाराव्या अध्यायात माऊलीनी आपल्या सद्गुरूंना केलेले नमन, आईच्या प्रेमळ रूपकाने अत्यंत करुणेने आपल्या गुरुची केलेली आर्त भक्ती आणि त्यानंतर अर्जुनाचा तो प्रश्न ज्यात अर्जुन म्हणतो की व्यक्त व्यक्तोपासक आणि अव्यक्तोपासक यापैकी उत्तम कोण, एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वाम परिउपासते, असा तो श्लोक। ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषाम के योग वित्तमः, या दोघांपैकी तुला उत्तम प्रकारे कोणी जाणलं, किंवा व्यक्त योगी आणि अव्यक्त योगी या दोघांपैकी उत्तम योगी कोणता, याच्यावर परमात्मा काय म्हणतो ते आता दुसऱ्या श्लोकापासून सुरू होईल। इया किरीटीचिया बोला, तो जगदबंधू संतोषला म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू। अर्जुनाला श्रीकृष्णाने शाबासकी दिली की हे किरीटी, हे अर्जुना, तू खूप हुशार आहेस, प्रश्न कसा विचारावा हे लोकांनी तुझ्यापासून शिकावं। बाराव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकापासूनचं पुढचं निरूपण आपण घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री भगवान उवाच, मैया वेश्य मनो ये माम नित्य युक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्त तमामताः। श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्य युक्त होऊन अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो। ते व्यक्त असू देत नाहीतर अव्यक्त। तरी अस्तु गिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती वर्षा काळी सरिता जैसी चढ़ो लागे पांडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागिलही आवा निवारू तिये गंगे चिये ऐसा पड़ी भरू प्रेम भावा तैसे सर्वेन्द्रियां सहित मजमाजी सुनी चित्त जे राती दिवो न म्हणत उपासिती या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योग युक्त परम मानी। तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आधी सूर्य लोपतो आणि हळूहळू मग सूर्याची किरणंसुद्धा लोप पावतात। अर्जुना, ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढते त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्तांचे माझ्याविषयीचे प्रेम दिवसेंदिवस वाढत जाते। परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार लोट सुरूच असतो, तो येतच राहतो, त्या गंगेच्या लोटासारखा ज्याच्या प्रेमभावाला निरंतर जोर येत असतो, निरंतर त्याचा प्रवाह वाढत असतो। तसेच जे रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृढ अंतकरण ठेवून माझी उपासना करतात, याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो। त्यात व्यक्त किंवा अव्यक्त ही कुठेही आडकाठी नाही। ये त्वक्षरम निर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र कमचिंत्यं च कुठस्थं अचलं ध्रुवं। परंतु जे अक्षर अनिर्देश्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य अविकारी अचल आणि ध्रुव अशा वस्तूची उपासना करतात त्यांचं काय होते ते आपण या निरूपणात पाहूया। आणियेरते ही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झोंबती निरवयवाक्षरासी मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रियाकीर जोगे काई होईल परिध्यानाही कुआडे म्हणोनी एके ठाई न संपडे व्यक्ती सी माजी वडे कमणे ही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाऊनी चिंतवणे हिम पुट जाहले जे होय ना नोहे जे नाही नाहे ऐसे म्हणोनी उपाये उपजितीची ना जे चळे ना ढळे सरे ना मळे ते आपुले निची बळे आंग विले जिही। आणि अर्जुना याशिवाय निर्गुण उपासना करणारे जे ते ब्रह्म मी आहे अहम ब्रह्मास्मी अशी दृढ भावना करून अवयवरहित आणि अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश देखील होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करीत नाही ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल का। परंतु ते ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळेच आणि कोणत्याही आकारात ते येत नसल्यामुळेच जे ध्यानालाही अत्यंत कठीण आहे। जी वस्तू सर्व ठिकाणी सर्व रूपाने सर्व काळी असते ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरिता गेले असता चिंतन करण्याची क्रिया तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते। जी वस्तू उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही जी वस्तू नाही असेही नाही आणि आहे असेही नाही जी वस्तू अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाही जे चळत नाही ढळत नाही हालत नाही संपत नाही वळत नाही मळत नाही असे ते ब्रह्म आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतलेले आहे असे योगी सुद्धा श्रेष्ठपतीचे। संयमेंद्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रता। इंद्रिय समुदायाचे नियमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे सर्व भूतांचे जे हित त्यामध्ये रत असणारे अशी उपासना करणारे ते देखील माझ्याप्रतच येतात। पण त्यांची उपासना त्या पातळीची असायला लागते ज्यांना सर्वांभूती ईश्वर दिसू लागायला पाहिजे सर्वत्र समबुद्धी ठेवणारे। पै वैराग्य महापावके जाणुनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली मग संयमाची घाटी सुनी मुरडिली उपराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचा अपानींचिया कवाडा लावूनी आसन मुद्रा सुहाळा मूळबंधाचा हुळा पन्ना सिला आशेचे लाग तोडिले अधर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीचा ज्वाळी करूनी अपान धातूंची होळी व्याधींच्या सिसाळी पुजिली यंत्रे। ज्यांनी वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्य जाळून त्या योगाने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून धरली म्हणजे इंद्रिय निग्रह साधला इंद्रियांवर नियमन केले मग त्या इंद्रिय निग्रहाच्या पाशात घालून त्या इंद्रियांना अंतर्मुख केलं अशा तऱ्हेने त्यांना त्या इंद्रियांना हृदयाच्या कपाटांमध्ये कोंडून ठेवलं. हे सुजाण अर्जुना, गुतद्वाराला आसन मुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला तयार केला. आता या ध्यानाच्या आणि अष्टांग योगाच्या स्टेप्स आहेत बरं. मूळबंधाचा किल्ला तयार केला म्हणजे आसनावर घट्ट बसलो, आशेचे संबंध तोडून टाकले, भित्रेपणाचे कळे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला. तिथे झोपेचा काही प्रश्नच नाही. वज्राग्नीच्या ज्वाळाने अपान रूप धातूंची होळी करून रोग रूपी मुंडक्यांनी प्राणायाम रूपी तोफा पुजल्या. किती सुंदर वर्णन आहे. प्राणायामाने यम नियम आसन प्राणायाम या गोष्टी चाललेल्या आहेत. मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा, तया चोजवले प्रभा निमथावरी, नवद्वारांच्या चौचकी बाणुणी संयतीची आळवंखी, उघडली खिडकी ककारांतीची, प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारुणी संकल्प मेंढे, मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी, चंद्र सूर्या बुझावणी करूनी अनाहताची सुडावणी, सत्रावियेचे पाणी जिंतिले वेगे, मग मध्यमा मध्यविवरे तेणे कोरीव दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्रींचे. मग कुंडलिनीची मशाल आधार चक्रावर उभी केली आणि त्या मशालीच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंतचा मार्ग समजला, गाठला नाही समजला. शरीरातील नवही द्वारांच्या कवाळावर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मूग उघडले. मंडळी, जेव्हा या अष्टांग योगाच्या पायऱ्यांनी सर्व चक्रशुद्धी होत असते, नाडीशुद्धी होत असते, त्रिबंध लागत असतात, त्यानंतर कुंडलिनीचा मार्ग सोपा होतो. कुंडलिनीच्या मार्फत सगळी प्राणऊर्जा वरवर जाऊ लागते, त्याचं हे सुंदर वर्णन आहे. काय म्हणतात माऊली, यम नियम याचे पहारे लावलेत, त्यानंतर आधार चक्रावर आसन घातले, आसन घातल्यानंतर त्यावर कुंडलिनीचा टेंभा पेटवला प्राणायामाच्या द्वारे, ज्याला आपण अपानवायू प्राणवायू, ज्याला रेचक कुंभक म्हणतो, ज्याला आपण अनुलोम विलोम, ज्याला आपण कपालभाती, हे सर्व नाव आता पतंजलीच्या नंतर ठेवलेले. हे या योगातील हे प्राणायामाचे यंत्र जेव्हा सुरू होतात, तेव्हा आतला अग्नी, आतली एनर्जी, आतला जो दिव्य प्राणशक्ती, ते जागृत होते आणि कुंडलिनीच्या मार्फत ते वरवर जाऊ लागते. आणि कुंडलिनीचा टेंभा जेव्हा आधार चक्रावर, कुंडलिनी कसे असते, ते 3.5 वेटोळे देऊन पडलेली एक छोटीशी नागिनीचा पिल्लू जसं असते तशी असते, कुंकुमासारखी अगदी. आणि जेव्हा आधार चक्रावर व्यवस्थित ऊर्जा ट्रान्सफर होऊ लागते, तेव्हा ती टेंभ्यासारखी उभी होते कुंडलिनी. आणि तिला इतकं प्रखर तिच्यामध्ये तेज असते, तितका प्रकाश असतो, की पुढचा सगळा मार्ग, कुठपर्यंतचा, सहस्रार चक्रापर्यंतचा सगळा मार्ग दिसू लागतो. आणि मग दोन्ही नाड्या, चंद्रनाडी सूर्यनाडी, हे सुषुम्नीमध्ये, सुषुम्ना नाडीमध्ये येऊन मिळतात, हे वर्णन इथे सांगितलं आहे. आणि असं जेव्हा होते तेव्हा आपोआप संयम येते कवाळा, 9 द्वारांच्या कमाळावर संयम, आपल्या ज्या 9 ओपनिंग्स आहेत बॉडीच्या, आपल्या बॉडीमध्ये जे 9 छिद्र आहे, 9 खिडक्या दरवाजे ज्याला आपण म्हणतो आपल्या कितीतरी आरत्यांमध्ये, तर त्या 9 कवाळांवर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मूग उखडते. प्राणशक्तिरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून आणि मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले. इळा आणि पिंगळा या नाड्यांचा सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश होतो आणि असे करून हळूहळू तो अनहद नाद ऐकायला येतो. काल आपण ज्या अनहदाबद्दल बोललो होतो, सतराव्येचे स्तन्य देशी अशी एक सुंदर ओवी आली होती. सतराव्येचे स्तन्य म्हणजे ते चंद्रामृत. जेव्हा अनहद सुरुवात होते, जेव्हा आपल्या सहस्रार चक्रामधून आपली प्राण ऊर्जा त्या कॉस्मिक एनर्जीसोबत मॅच होऊ लागते, जेव्हा पूर्ण ब्रह्मांडाचा संवाद आपल्या प्राण ऊर्जेसोबत होऊ लागतो, त्या क्षणाला ज्यावेळी सहस्रार चक्रावर स्पंदन निर्माण होतात, त्या सहस्रार चक्रातून मग हळूहळू तो अनहद आपल्याला ऐकायला येतो. आणि त्या अनहदा शब्दांचा गजर खुला केला म्हणजे ते चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले आणि मग त्या सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले. ब्रह्मरंध्र म्हणजे हे सहस्रार चक्र. आणि काय म्हणतात, सुषुम्ना नाडीमधील कोरीव विवर. आता तुम्ही आम्ही तर कोणी पाहिला नाही, पण जेव्हा चंद्रनाडी सूर्यनाडी ह्या दोन्ही आपले वाहनं सोडून सुषुम्ना नाडींमधून वाहू लागते, त्यांचा प्रभाव होऊ लागतो, तर त्याचा जो हॉलो एक त्याच्यामध्ये एक हॉलो बीम तयार झाला, त्याला विवर म्हटला आहे माऊरींनी. आणि तो कोरीव आहे, यातून दादरलेला कोरीव केलेला असा तो विवर आहे आणि त्या विवराच्या माध्यमातून ती एनर्जी ती ऊर्जा ब्रह्मरंध्रापर्यंत पोचू लागते. वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे नजे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी आंग विताती निरवधी योग दुर्गे आपुलिया साटो आटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा वाचुनी योगाचे नी बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकार रूपी जिन्याचा विकट शेवट जे चढून जातात आणि मूर्धनी आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. याचा अर्थ मंडळी, ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी या अष्टांग योगावर माऊली जिथे शक्य असेल तिथे मनपूर्वक विवेचन करतात. या अष्टांग योगाचं इतकं सुंदर विश्लेषण इतरत्र कुठेही आलं नाही. आणि माऊलींनी हा विषय इतक्या जवळ धरून ठेवला आहे, माऊलीच्या हृदयातला अगदी त्यांच्या मनातला विषय आहे, कारण ते अष्टांग योगाचे साधक होते. कायम ध्यानात राहणारे, ध्यानाच्या माध्यमातून समाधीपर्यंत पोचणारी अशी आपली माऊली या ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी ठिकाणी अष्टांग योगावर त्यांनी व्याख्यान केलेलं आहे. आताही जे व्याख्यान करत आहे ते सांगतात की कशाप्रकारे ते मकार रूपी जिन्याचा विकट शेवट जे चढून जातात आणि मूर्धनी आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. जसं आता म्हटलं तर सुषुम्ना नाडीतून त्या एनर्जीचा प्रवाह होऊ लागतो आणि मग आज्ञाचक्र ओपन होऊ लागते. आज्ञाचक्राला आपण आपल्या बोलचालीच्या भाषेत थर्ड आई म्हणतो. थर्ड आई, तिसरा डोळा, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ते आपलं आज्ञाचक्र असते. आणि ते आज्ञाचक्र विकसित झालं, सिद्ध झालं, म्हणजे त्या साधकाला सगळं पुढचं दिसू लागते. त्या साधकाच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द खरा होऊ लागतो. आणि त्या आज्ञाचक्रानंतर तिथून त्या ब्रह्माशी ऐक्य पावण्यासाठी काय करावं लागते, मूर्धनी आकाशाला बगलेत घ्यावं लागते. म्हणजे तिथून जणू काही एखाद्या मोठ्या डोंगरावरून आपण सद्गुरूच्या आज्ञेवरून उडी घालावी. खाली पहावं सुद्धा नाही की किती खोल दरी आहे, किती खोल खाई आहे, पर्वत केवढा मोठा आहे, काही विचार न करता पूर्णपणे उडी मारावी आणि सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवावा. अशी जेव्हा आपली तयारी होत असते तेव्हा ती एनर्जी, तेव्हा ती ऊर्जा आज्ञाचक्रातून सहस्रार चक्रापर्यंत किंवा ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊ लागते, त्याशिवाय हे शक्य होत नाही। म्हणून या अष्टांग योगाच्या मार्गामध्ये सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता असते। सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवूनच हे शक्य होत असते, अन्यथा त्या आज्ञाचक्राच्या पलीकडे आपण कितीही प्रयत्न केला तर जाऊ शकत नाही। आज्ञाचक्राच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी त्या मूर्धनी आकाशाला बगलेत घ्यावं लागते, आणि ते फक्त आपल्याला शक्य नाही आहे। त्या सद्गुरूच्या नामाविना, सद्गुरूच्या मंत्राविना, सद्गुरूच्या कानमंत्राविना, सद्गुरूच्या कृपेविना हे शक्य होऊ शकत नाही। अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते मी ब्रह्म अशी भावना प्राप्त करून घेण्याकरिता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून येतात। योगरूपी अमर्याद किल्ले माहीत नाही कितीतरी इनफायनाईट कंडिशन्स ते फुलफिल करतात, कारण ते या अष्टांग योगाच्या मार्गाला लागले एकदा की मग त्यांना ध्यान करणे, समाधीचा अनुभव घेणे, नियमन करणे, प्राणायाम करणे हा त्यांचा स्वभाव होऊन जातो, आणि म्हणून ते सहज ध्यान करू शकतात। ध्यान करण्यासाठी लोकांना खूप वेळ लागतो, पण अशा साधकांना पटकन डोळ्याची पापणी बंद केली की लगेच ते ध्यानात जातात। विचार कुठे गेले, बुद्धी कुठे गेली, कल्पना कुठे गेल्या, तर्क कुठे गेले काही कळत नाही। एका क्षणात ते सहस्रार चक्रावर पोचतात आणि दुसऱ्या क्षणाला ते समाधीचा उपभोग घेऊ शकतात, अनुभव घेऊ शकतात। अशा थोर स्थितीत गेल्यावर ते योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात। आपल्याला मोबदल्यात देऊन म्हणजे स्वतःलाही हे शरीर, हा जीव मोबदल्यात देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात। डोळ्याची पापणी लावता बरोबर समाधी घेणे म्हणजे हे सर्वस्व देऊन फक्त त्या समाधीचा अनुभव घेतात। शरीर कुठे गेलं, मन कुठे गेला, बुद्धी कुठे गेली, अंतकरण कुठे गेलं, अहंकार कुठे गेला काही काही कळत नाही। सरळ समाधीच्या मार्फत त्या ब्रह्मासोबत ऐक्य होते, आणि ते किती मिनिटासाठी होते, किती तासासाठी होते, किती दिवसांसाठी होते हे काही विचारू नका, कारण त्यांनी त्या निराकार ब्रह्माच्या मोबदल्यात आपलं सर्वस्व त्याला देऊन टाकलेलं आहे। तेही अर्जुना शेवटी मलाच पावतात। असे जे या लेवलचे, या पातळीपर्यंत गेलेले अष्टांग योगी जे असतात, कैवल्य कुंभक योगी जे असतात, ज्यांची मुमुक्षु मोक्ष हेच एक साधन ज्याचं उरलेलं असते, असे योगीसुद्धा येऊन मलाच पावतात। एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही। जी अनन्य भक्ती आहे त्यांनी जे आपण प्राप्त करू शकतो, या अष्टांग योगाच्या साधनेने पण आपण तेच प्राप्त करतो। उलट या मार्गामध्ये, अष्टांग योगाच्या मार्गामध्ये जास्त श्रम मात्र त्यांच्या पदरात पडतात, याच्यापेक्षा दुसरं काही साध्य होते असं नाही। देव आता अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते तुलना करून सांगत आहे, अव्यक्तोपासक आणि व्यक्तोपासक याची। अव्यक्तोपासक हा या अष्टांग मार्गाच्या योगाने, कारण तिथे मूर्ती नाही, तिथे मंदिर नाही, तिथे देव नाही, अरे तिथे शरीरसुद्धा नाही। जर काहीच नाही तर सर्व काही निराकार अव्यक्त आहे, काय आहे याची व्याख्याच करता येत नाही, ते परिभाषित करता येत नाही, त्याच्याबद्दल काही बोलताच येत नाही, कारण समाधीचा अनुभव असा कोणी आहे का जो लिहू शकेल? आणि जो लिहू शकत असेल त्याला समाधीचा अनुभव झालेला नाही, कारण समाधीत गेल्यानंतर ते लिहायला, अनुभवायला, ते स्मरणात ठेवायला कोणी शिल्लकच उरत नाही, बुद्धीचा लाग लागत नाही, मन तर खूप खालच्या पातळीवर, आणि तर्क कुतर्क कुठे गेले माहीत नाही। अशा उच्च स्थितीला जे साधक गेलेले आहेत, कितीतरी जन्माच्या अभ्यासानंतर गेलेले आहेत, त्यांना काही वेगळं प्राप्त होते असं नाही, असं इथे सांगितलेलं आहे की अनन्य भक्तीच्या मार्गानेसुद्धा, सगुण भक्तीच्या मार्गानेसुद्धा आपल्याला हेच प्राप्त करून घेता येते। उलट तो मार्ग सोपा आणि हा अष्टांग योगाचा मार्ग किंवा अव्यक्तोपासकांचा मार्ग, अव्यक्तोपासकांची साधना हे थोडी डिफिकल्ट आहे असं माऊलीला इथे म्हणायचं आहे. आज आपण चौथ्या श्लोकापर्यंतचं निरूपण ऐकलं आणि आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.